Red FM MH935 सुपर इट्स 93.5 रेड एफएम वर एमएच 935 मध्ये अक्षय बरोबर तुम्ही आहात और फिलहाल मधुरा जोशी मेरे साथ है जिनसे बहुत सारी बातें मैं कर रहा हूँ. सो आता तुझी एक शॉर्ट फिल्म येणार आहे आणि 14th ऑफ जून म्हणजे उद्या रिलीज होणार आहे. नाव आहे उमंग. याबद्दल सांग काय स्टोरी आहे, केव्हा शूट झालं, कसं काय एक्सपिरियन्स होता.
सो बेसिकली उमंग इज अ स्टोरी ऑफ अ वुमन दॅट यू नो वी ऑल एट सम पॉइंट हॅव हॅड अराउंड अस ऑर हॅव बीन असोसिएटेड विथ. फक्त तिच्या वेगवेगळ्या शेड्स आपण वेगवेगळ्या रूपात बघतो. But here this film or this character is a blend of all those different shades असं मी म्हणेन, कारण तिच्या सिम्प्लिसिटी मध्ये तिचं अख्खं जग आहे. सो आता मी ऍक्च्युली फार काही रिव्हील नाही करू शकत, ऑफकोर्स तुम्ही उद्या रिलीज झाल्यावर बघू शकाल, पण मी एवढं नक्की सांगेन की प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशनने ही फिल्म पुढे जाते. सो दॅट विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स की तुम्ही काय पर्स्पेक्टिव्हने बघताय आणि किती डेप्थ मध्ये काय गोष्टी ऑब्झर्व करतायत. कारण तसं बघायला गेलं तर फिल्म इज ओनली 9 मिनिट, इट्स अ शॉर्ट फिल्म आणि इट्स अन आर्ट फिल्म. आणि ही फिल्म आम्ही शूट केली एक्झॅक्टली 1 वर्षाआधी, पण ऑल दिस टाइम आम्ही ती वेगवेगळ्या फेस्टिवल्सला नेली आणि बरेच त्याला अवॉर्ड्सही मिळाले. बऱ्याच काही प्रचलित बॅनर्सच्या खाली तिचं स्क्रीनिंग झाले, ऑफिशियल स्क्रीनिंग झाले, मुंबईतही झालं. सो या सगळ्या स्पॅनमध्ये वी गॉट अ लॉट ऑफ अप्रिसिएशन आणि चांगल्या लोकांकडनं म्हणा किंवा इंटेलेक्च्युअल्स कडनं त्याच्याबद्दलचे जे काय पिन पॉइंट होते, रिमार्क्स होते, त्या सगळ्यात कुठेतरी एवढं नक्की कळलं की वी ऑल ऍज टीम अँड ऍज दॅट प्रॉडक्ट हॅव ग्रोन. आणि इट्स अ ब्युटिफुल एक्झिक्युशन ऑफ ऑल आर हार्डवर्क अँड हार्डवर्क, सो नॉट जस्ट द हार्डवर्क पण या लॉट ऑफ हार्डवर्क पुट इन.
बातें यूं ही चलती रहेगी. स्टे ट्यून, अक्षय बरोबर, बजाते रहो.